चीनी मंडी .com पॉडकास्ट।
अडवणूक करणाऱ्या साखर कारखानदारांविरोधात कारवाई करा, शेतकरी संघटनांची मागणी। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखानदार ऊस नोंदीच्या करारनाम्यात बेकायदेशीर अटी टाकून गेल्या काही दिवसांपासून संमतीपत्र घेत आहेत। कारखान्याकडे रक्कम जमा होईल तशी ऊसाची बिलं शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत। FRP चे तुकडे पाडल्यानंतर कारखान्यांकडे व्याज मागणार नाही, कुठेही तक्रार करणार नाही असं बळजबरीनं लिहून घेतलं जात आहे। अशा कारखान्यांवर कारवाई करावी असं निवेदन शेतकरी संघटनांनी पुणे येथील साखर आयुक्त सौरभ राव यांना दिलं। अंकुश, जय शिवराय, बळीराजा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिलं। संघटनेच्या वतीनं शिवाजी माने, धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली राव यांना भेटून निवेदन देण्यात आलं। दरम्यान FRP चे तुकडे पाडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल असं साखर आयुक्त राव यांनी शिष्टमंडळाला सांगितलं। शुगरकेन कंट्रोल ऑर्डरनुसार FRP थकवल्यास 15% व्याज द्यावं लागणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं।